चीनीमंडी.com पॉडकास्ट।
उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ओडिशा, गुजरात मध्ये पोट निवडणुकीसाठी तारखांची घोषणा। निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ओडिशा, गुजरात आदी राज्यांमध्ये पोट निवडणुकींसाठी तारखा जाहीर केल्या आहेत। या राज्यांमध्ये 3 नोव्हेंबरला मतदान होईल आणि निकाल 10 नोव्हेंबरला जाहीर केला जातील। आयोगाने मंगळवारी सांगितले की मध्य प्रदेशसह विविध राज्यांच्या 54 विधानसभा जागांसाठी 3 नोव्हेंबरला मतदान होईल, तर बिहारमध्ये वाल्मिकी नगर लोकसभा जागेसाठी 7 नोव्हेंबरला मतदान होईल। निवडणूक आयोगाने सांगितले की बिहारच्या एका लोकसभा जागेशिवाय मणिपूरमध्ये 2 विधानसभा जागांसाठी ही मतदान 7 नोव्हेंबरला होईल। छत्तीसगड, गुजरात, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, नागालँड, ओडिशा, तेलंगणा आणि युपीमध्ये 3 नोव्हेंबरला मतदान होईल आणि 10 नोव्हेंबरला निकाल जाहीर होतील। निवडणूक आयोगाने आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये पोटनिवडणुकांसाठी तारखा घोषित केल्या नाहीत। अलीकडेच केंद्रीय निवडणूक आयोगाने बिहार विधानसभा निवडणुका घोषित केल्या आहेत। बिहारमध्ये 243 सीटसाठी 3 टप्प्यात मतदान होईल। 28 ऑक्टोबर, 3 व 7 नोव्हेंबरला मतदान होईल आणि 10 नोव्हेंबरला निकाल जाहीर केले जातील। कोरोना काळामध्ये पहिल्यांदा होणाऱ्या निवडणुकांसाठी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांनी सांगितले होते की महामारीला पाहता विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। यावेळी मतदानाची वेळ 1 तास वाढवली आहे। मतदान सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत होईल। कोरोनाग्रस्त आणि संभावित लोक शेवटच्या वेळी मतदान करतील। मतदान केंद्रांवर मास्क, हँड सॅनिटायझर आणि ग्लव्सची व्यवस्था केली जाईल।